आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार. संसदेत विरोधी पक्षाच्या मागण्या स्वीकारल्या जात नसल्यामुळे संसदीय लोकशाहीचं पालन होत नसल्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची टीका. थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी महावितरणतर्फे अभय योजनेला मुदतवाढ. आणि उद्या आणि परवा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. ओदिशात भुवनेश्वर इथं आज आणि उद्या होणाऱ्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या 3 दिवसीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. देशातले वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सुरक्षा प्रशासकांना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांवर संवाद तसंच चर्चेसाठी व्यासपीठ निर्माण करून देणं हा या परिषदेचा प्रमुख हेतू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कल्पनांना वाव देण्याच्या हेतूनं मुक्त आणि अनौपचारिक चर्चेच्या वातावरणाला प्राधान्य दिल्याचं पंतप्रधान कार्यालयानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिश्रा आणि अन्य मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहे. दहशतवाद तसंच नक्षलवाद, किनारपट्टी सुरक्षा, नवे फौजदारी कायदे आणि अंमली पदार्थ यासह राष्ट्रीय सुरक्षेच्या महत्वाच्या विषयांवर या बैठकीत भर देण्यात येत आहे. पंतप्रधान काल संध्याकाळी 3 दिवसांच्या ओदिशा दौऱ्यासाठी भुवनेश्वर इथं दाखल झाले. उल्लेखनीय सेवेसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदकही या परिषदेत प्रदान करण्यात येणार आहे. संसदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या मागण्या स्वीकारल्या जात नाही याचा अर्थ देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नाहीये अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. हे योग्य नसून यासाठी लोकांमध्ये जाऊन जागृती घडवून आणण्याची गरज आहे असं ते म्हणाले. निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे प्रथमच घडत असल्याचं पवार म्हणाले. मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत मात्र याबद्दल ठोस पुरावा नाही. काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे मात्र आपल्याला यातून काही निष्पन्न होईल याची आशा नाही असं पवार यांनी सांगितलं. दरम्यान विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरीही राज्यात सरकार स्थापन झालं नाही त्यावरून विरोधकांनी महायुतीवर निशाणा साधलाय. इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही. आजच वाचलं आता 5 डिसेंबरला सरकार बनण्याची शक्यता आहे. याचा अर्थ लोकांचं बहुमत याला काही महत्व नाही. जे काही चाललंय ते राज्यासाठी अशोभनीय आहे असं सांगत शरद पवारांनी टीका केली. त्यासोबतच ईव्हीएमवरूनही त्यांनी शंका उपस्थित केली आहे. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अर्थात यूआयपी अंतर्गत सुमारे 7,43,00,000 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. गरोदर महिलांना तसंच नवजात ते 16 वर्षांपर्यंतच्या मुलांना 12 प्रकारच्या रोगांसाठी या कार्यक्रमाअंतर्गत जीवनरक्षक लस देण्यात येते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. संकेतस्थळावरच्या नोंदणीनुसार 1,26,00,000 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आली असून सुमारे 27,77,00,000 लशींच्या मात्रा देण्यात आल्या आहे. यूआयपीच्या वार्षिक उद्दिष्टामध्ये सुमारे 2,09,00,000 गर्भवती महिला तसंच 2,06,00,000 अर्भकांचा समावेश आहे असं पटेल म्हणाल्या. यू विन बद्दल जनजागृती करण्यासाठी मंत्रालयातर्फे व्यापक समाज माध्यम मोहीम राबवण्यात येत आहे. भारत सरकारची अॅग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी 3 पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहे. शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी या संकेतस्थळाचा www.mhfr.agristack.gov.in याचा वापर करता येईल. या संकेतस्थळावर करायच्या कारवाईचं सादरीकरण देण्यात आलं आहे. त्यानुसार या संकेतस्थळाचा वापर करून स्वतःचा शेतकरी ओळख क्रमांक तयार करता येईल तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची कार्यवाही मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रचार आणि प्रसार करावा असे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. सध्याचं जग भारताकडे शांतता दूत म्हणून पाहत असून भारताचे विचार आणि मतं केवळ ऐकले जात नाही तर त्याचा अनेक कृती आराखड्यांमध्ये स्वीकार केला जातो असं राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंग यांनी म्हटलंय. दिल्ली इथं आकाशवाणीच्या प्रतिष्ठित डॉ राजेंद्र प्रसाद स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत काल वैश्विक क्षितिजावर भारताची वाढती भूमिका या विषयावर ते बोलत होते. 2047 पर्यंत देश विकसित होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे आणि भारत ही वाटचाल भविष्यातल्या दृष्टिकोन बाळगून करत असल्याचं हरिवंश सिंग यांनी म्हटलंय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायी 6 डिसेंबर रोजी मुंबईला जाणार आहे. त्याकरता बल्लारपूर इथून मुंबईकरता अपडाऊन विशेष रेल्वे सेवा देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चेअरमन रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेच्या मुख्य महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे. ऐकण्यासाठी आणि प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना 2024ला ग्राहकांच्या मागणीनुसार 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे. यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन नागपूर महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केलंय. राज्यातील महावितरणच्या 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी 1 सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली होती. योजनेचा कालावधी 30 नोव्हेंबर रोजी संपत असून या योजनेला 1 महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. नागपूर परिमंडळात 7592 वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून हे परिमंडळ पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या 24 तासात विदर्भात अकोला इथं सर्वात कमी 12.7 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. अकोल्यानंतर बुलढाणा इथं 13 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात 13.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 13 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. अकोला इथं सर्वाधिक कमाल तापमान 29.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. 1 आणि 2 तारखेला अर्थात उद्या आणि परवा चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आणि गडचिरोली जिल्ह्यात देखील पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील फेंगळ चक्रीवादळ काल मध्यरात्रीपासून ताशी 15 किलोमीटर वेगानं वायव्येकडे सरकत आहे. चक्रीवादळ आज रात्री पुदुचेरी इथं धडकण्याची शक्यता आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी इथं होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी माहिती पुस्तिका तसंच पोस्टरचं अनावरण राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते काल संध्याकाळी राजभवनात करण्यात आलं. कार्यक्रमाला ज्येष्ठ अर्थतज्ञ लेखक आणि माजी खासदार डॉ नरेंद्र जाधव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव गावानजीक जंगलात गेलेल्या महिलेवर वाघानं हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना काल रात्री घडली. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होते आहे. विधानसभा निवडणुकीत वैध मतांच्या तुलनेत 1/6 मतं न मिळालेल्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली जाते. दर्यापूर मतदारसंघात थेट निवडणूक लढवणाऱ्या 16 उमेदवारांपैकी 14 जणांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात शिंदे शिवसेनेचे कॅप्टन अभिजित अडसूळ यांचाही समावेश असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे आरक्षण ई तिकिटांच्या अवैध व्यापारावर कडक कारवाई करत नागपूर मंडळाच्या एंटी टाऊट टीमनं ई तिकिटिंग फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई ऑपरेशन उपलब्ध अंतर्गत करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये अवैध तिकिटिंगचा पर्दाफाश करण्यात आला आहे आणि फसवणुकीशी संबंधित महत्वपूर्ण पुरावे उघडकीस आले आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार आणि उद्या आणि परवा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.